नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मानसी चंदगडकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आपल्या मलेशियन समकक्ष अनवर इब्राहिम हांचे कडेन नवी दिल्लीत उलोवप करतले। भारत आणि जपान हांचे मदीं आयज नवी दिल्लीत मंत्री पांवड्यार संवाद जातलो। जम्मू काश्मीरांत पयल्या पांवड्यावेल्या विधानसभा वेंचणुकेची अधिसुचोवणी आयज जारी जातली। कोलकातांत हालींच एका निवासी दोतोराचेर जाल्ल्या बलात्कार आणि खून प्रकरणाचेर आयज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी जातली। भारतीय हवामान खात्यान फुडले तीन दिसात देशाच्या वायव्य अस्तंत उदेंत आणि मध्य वाठारांनी व्हडा प्रमाणात पावसाचो अदमास उकतायला आणि ह्या महिन्याच्या 28 तारखेक सुरू जावपी पॅरिस ऑलिंपिक सर्तीच्या फाटभुयेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारतीय पंगडाकडेन संवाद साधलो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज आपल्या मलेशियन समकक्ष अनवर इब्राहिम हांचेकडेन नवी दिल्लीत उलोवप करतले। उलोवणे उपरांत दोनूय वटांनी साबार कबलाती जावपाची शक्यता आसा। प्रधानमंत्री मोदी तांच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचे आयोजन करतले। उपरांत इब्राहिम हे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांका भेट दिवपाचे आसात। काल राती तीन दिसांच्या भारत भोंवडेर नवी दिल्लीत पाविल्ल्या इब्राहिम हांची विदेश वेव्हार मंत्री एस जयशंकर लेगीत भेट घेतले। प्रधानमंत्री म्हण ही तांची पयली भारत भेट आसा। विदेश वेव्हार मंत्रालयान सांगला की भारत आणि मलेशिया हांचे इतिहासिक आणि सामाजिक सांस्कृतिक संबंध घटमूट आसात। भारत आणि जपान हांचे मदीं आयज सांजे नवी दिल्लीत मंत्री पांवड्यार संवाद जातलो। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर, जपानचे संरक्षण मंत्री किहारा मिनोरू आणि विदेश वेव्हार मंत्री योको कामिकावा हे बसकेत वाटो घेतले। या संवादाच्या फाटभुयेर मंत्री राजनाथ सिंग आणि त्यांच्या जपानी समकक्ष हांचे मदीं द्विपक्षीय बसका जावपाची आसात। द्विपक्षीय उलोवणी आणि बसकीवेळार मंत्री द्विपक्षीय सहकार्याचो नियाळ घेतले आणि दोनूय देशांमधले संबंध आणि घटमूट करपाखातीर नव्या उपक्रमाचो अभ्यास करतले। तशेंच परस्पर हितसंबंध आशिल्ल्या थळाव्या आणि संसारीक प्रश्नाचेर विचाराचे दिवप घेवप करतले। जम्मू काश्मीरांत पयल्या पांवड्यावेल्या विधानसभा वेंचणुकेची अधिसुचोवणी आयज जारी जातली। अनंतनाग, शोपेन, कुलगाम, रामबन, किश्तवाड आणि दोडा जिल्ह्यातल्या 24 विधानसभा मतदारसंघात ह्या पांवड्यार वेंचणूक जातली। ह्या पांवड्यार उमेदवारी अर्ज दाखल करपाची निमाणी तारीख 27 ऑगस्ट आसा। अर्जाची छाननी दुसऱ्या दिसा जातली। उमेदवारी फाटी घेवपाची निमाणी तारीख 30 ऑगस्ट आणि मतदान 18 सप्टेंबराक जातले। केंद्रशासित प्रदेशातल्या विधानसभा वेंचणुकेची निमाणी वेंचणूक वळेरी आयज जारी जावपाची शक्यता आसा आणि मतदारांची संख्या 90 लाखा लागी पावपाची शक्यता आसा। वाठार आणि मतदारांची तपशीलवार माहिती दिवपी वळेरी हे खेपे खासा महत्वाची थारतली, कारण जायत्या विधानसभा मतदारसंघाच्यो शिमो बदलल्यात आणि विधानसभा सुवातींची संख्या 83 वयल्यान 90 मेरेन वाढल्या। कोलकातांत हालींच एका निवासी दोतोराचेर जाल्ल्या बलात्कार आणि खून प्रकरणाचेर आयज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी जातली। अस्तंत बंगाल सरकाराच्या आर्जिकार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलाच्या दोतोराचेर जाल्ल्या बलात्कार आणि खून प्रकरणात भारताचे मुखेल न्यायाधीश डी व्हाय चंद्रचूड आणि न्यायाधीश जे बी पार्दीवाला आणि मनोज मिश्रा हांचो आस्पाव आशिल्ले तीन न्यायाधीशांचे खंडपीठ हे प्रकरण आयकतले। कोलकाता उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी जाल्या। तांणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडेन ही केस हस्तांतरित करपाचे आदेश दिल्यात। भारतीय हवामान खात्यान फुडल्या तीन दिसांत देशाच्या वायव्य अस्तंत उदेंत आणि मध्य वाठारांनी व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास काढला। दक्षिण द्विकल्प वाठारांतूय फाल्यां मेरेन व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास आसा। हवामान एजन्सी कडल्यान 23 ऑगस्ट मेरेन जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेशाचेर व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास आसा। अस्तंत बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंड, अरुणाचल प्रदेश आणि ईशान्य वाठारातल्या कांय वाठारांनी असोच अदमास काढला। दक्षिण बांगलादेश आणि शेजाऱ्याचेर उण्या दाबाचो वाठार त्याच वाठाराचेर तुगून उरला अशें आयएमडीन सांगले। उपरांतच्या फुडल्या 2 ते 3 दिसात गँगटॉक, अस्तंत बंगाल, झारखंड आणि लागसरच्या बिहार आणि उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातल्या वायव्येक आणि अस्तंत वायव्येक पावस वचपाची शक्यता आसा। जम्मू काश्मीरात आज सकाळी बारामुल्ला जिल्ह्यात 4.9 ताकीचो भुईकाप झालो। सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीन भुईकापाची सुवात, वेळ आणि व्याप्ती हाजेविशी तपशील दिला। भुईकापाक लागून मरण आयिल्ल्याचो वा व्हडलेशे लुकसाण झाल्याची माहिती मेळूंक ना। फुडली माहिती खातीर अधिकारी परिस्थितीचेर नदर दवरून आसात। इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू आणि जेरुसलेमात अमेरिकेचे सचिव अँटनी ब्लिंकन हांचेकडेन 3 वरां जाल्ले बसकेन उपरांत बंदकांक सोडपाविशी अमेरिकन ब्रिजिंग प्रस्तावाक मान्यताय दिल्या। नेतन्याहू हांच्या कार्यालयान एका निवेदनात म्हळा की इस्रायलच्यो सुरक्षा गरजो लक्षांत घेवन बंधक सोडोवपाविशी सध्याच्या अमेरिकन प्रस्तावाकडेन इस्रायलाची वचनबद्धताय ताणी परतून सांगली. ह्या निवेदनात नेतन्याहू आणि पहिलेच खेपे अमेरिकेक जाहीरपणान मान्यताय दिली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आयकतात.
आकाशवाणी तुमचे आवडीचे रेडिओ स्टेशन जे असा तरेकवार संगीत आणि आवडीचे निवेदक आमका फॉलो करा ट्विटरचेर @AIR पणजी तसेच लाईक करा आमची फेसबुक पेज @AIR FM रेनबो.
कायदो आणि न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल हाणी सोमारा नोकरशायेंत प्रवेश करपाच्या प्रश्नाचेर काँग्रेसीत खर टिका केली. काँग्रेस पक्षान आपल्या सरकाराच्या काळात बाजू प्रवेशाची पद्धत सुरू केली असे त्यांनी सांगले. आदले प्रधानमंत्री नरेंद्र केंद्र सरकाराच्या सगळ्या हॉस्पिटलांनी सुरक्षा तैनातीक 25% वाढवपाक सरकारान परवानगी दिल्या. मानक सुरक्षा प्रोटोकॉल सोडल्यार सरकारी हॉस्पिटलांच्या वैयक्तिक मागणीचेर आधारित मार्शलांची नेमणूक करपाकय मान्यताय दितले अशें अधिकृत सूत्रांनी सांगले. पूण कोलकाता हॉस्पिटल प्रकरणाचेर आधारित केंद्रीय कायदो हाडल्यार व्हडलोसो फरक पडचो ना अशें सूत्रांनी सांगला. कारण दोतोरांचेर जाल्लो बलात्कार आणि खून हो दुयेंती दोतोर हिंसाचाराची केस नाशिल्ली. कोलकाता हांगाच्या हॉस्पिटलांत प्रशिक्षित दोतोराचेर बलात्कार आणि खून केल्ल्याचो आरोप जाल्ल्यान केंद्रीय कायद्याची मागणी करून देशातल्या वेगवेगळ्या वाठारांनी रेजिडेन्सी दोतोर निशेध करतात. अस्तंत बंगाल, दिल्ली, हरियाणा, केरळासह 24 राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी भलायकी सेवा कर्मचाऱ्यांनी राखण करपाखातीर कायदे संमत केल्यात. हे गुन्हे ओळखूंक येतात आणि जामीन देऊक मेळना. काय रेजिडेन्सी दोतोर संघटनाकडेन बसका घेऊन तांका हे स्पष्ट केल्यात अशें अधिकाऱ्यांनी सांगले. डीजी भलायकी सेवाच्या अध्यक्षतेखाली एक समिती घडोवन हाडून हॉस्पिटलातल्या रहिवाशांक सुरक्षा आणि सुविधाचे वेगवेगळे ड्युटी रूम आणि कामाचे वेळ पळयतले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सोमारा नवी दिल्लींत जाल्ले बसकेंत भौशीक क्षेत्रातल्या बँकांच्या कामगिरीचो नियाळ घेतलो. तातूंत अर्थिक सेवा खात्याचे सचिव डॉ विवेक जोशी, भौशीक क्षेत्रातल्या बँकांचे वेवस्थापकीय संचालक आणि मुखेल कार्यकारी अधिकारी आणि हेर वरिष्ठ अधिकारी हजर आशिल्ले. बसके वेळार सुश्री सीतारामन हांणी बँकांच्या भलायकेचे महत्वाचे निर्देशक आशिल्ल्या डिपॉझिट वाढ, क्रेडिट डिपॉझिट प्रमाण आणि मालमत्तेचो दर्जो हाचो नियाळ घेतलो. तशेंच पीएम आवास येवजण, पीएम सूर्यघर, पीएम विश्वकर्मा येवजण्यो अशा सरकारी उपक्रमाखाला भौशीक क्षेत्रातल्या बँकांच्या कामगिरीचे अर्थमंत्र्यांनी मूल्यमापन केले. मोदी सरकाराच्या तिसऱ्या कार्यकाळात अर्थमंत्री म्हणून काम सांभाळल्या उपरांत सुश्री निर्मला सीतारामन हांणी बँकांची ही पयलेच फावट पुनरावलोकन बसका केल्या. तशेंच अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी सोमारा नवी दिल्लींत प्रादेशीक ग्रामीण बँकांच्या आरआरबीच्या पुनरावलोकन बसकेचे अध्यक्षपद सांभाळले. हजर आशिल्ल्या सगळ्या 43 आरआरबी सयत हे बसकेत वेवसायीक कामगिरी, डिजिटल तंत्रज्ञान, सेवा सुदारप आणि एमएसएमई क्लस्टरात वेवसायीक वाढ वाढोवपाचेर भर दिलो. ग्रामीण अर्थव्यवस्थेक आधार दिवपाक आरआरबीची महत्वाची भूमिका पळयल्यार सीतारामन हांणी आरआरबी तांच्या प्रायोजक बँकांच्या सक्रीय आदारान पीएम विश्वकर्मा आणि पीएम सूर्य ह्या सारखेल्या वेगवेगळ्या योजनेखाला रिणां मंजूर करताना लावार्थ्यांची स्पष्ट वळख करपाचेरूय चड भर घालचो असे आवाहन केले. घर मुफ्त बिजली येवजण तशेंच जमनीवेल्या शेतकी पत पुरवठ्याच्या वितरणात आरआरबीक आपलो वाटो वाढोवपाचे निर्देश दिले. हे बसकेत अर्थिक सेवा खात्याचे नियुक्त सचिव, अतिरिक्त सचिव, डीएफएसचे हेर वरिष्ठ अधिकारी, आरबीआय, सीडबी, नाबार्डचे प्रतिनिधी, आरआरबीचे अध्यक्ष आणि प्रायोजक बँकांचे सीईओ हजर आशिल्ले. ह्या महिन्याच्या 28 तारखेक सुरू जावपी पॅरिस ऑलिंपिक सर्तीच्या फाटभुयेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारतीय पंगडाकडेन संवाद साधलो. काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगापूर्वी जाल्ल्या ह्या संवादात प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की हे खेळगडे भारताचे ध्वजवाहक म्हणून पॅरिसात वचपाचे आसात. हे खेळगडे पॅरिसात आसप हो देशाखातीर अभिमानाचो विषय आसा. 140 कोटी देशवासी खेळगड्यांक आशीर्वाद दितात असे प्रधानमंत्र्यांनी सांगले. खेळमंत्री मनसुख मांडविया हांणी सांगले की हे खेपे भारत ऑलिंपिकात वांटो घेवपाखातीर आपलो आता मेरेनचो सगळ्यांत व्हड पंगड धाडटात आणि सांगले की 84 प्रतिभावान भारतीय खेळगडे पॅरिस पॅरालिंपिकात भारताचे प्रतिनिधित्व करतले. आणि इतल्यान ह्यो खबरो सोपल्यो.